या वर्षीची नवरात्र माझ्या कायम स्मरणात राहील आणि स्मरणात राहील ती माझ्या ताईची मैत्रीण पौर्णिमा। हो, पौर्णिमाच। या ताई लोक पण अशा एक एक नमुने असतात ना। बघा ना, आजपर्यंत तिने मला काही तिच्या या मैत्रिणीची भेट घालून दिली नव्हती। याचा अर्थ असा मुळीच नाही की तिच्या प्रत्येक मैत्रिणीची ती माझ्याशी ओळख करूनच द्यायची, आणि पौर्णिमेसारख्या सुंदर मुलीची तर नाहीच नाही। त्या दिवशी आमच्या इथे दांडियाला तिने पौर्णिमेला कसे काय बोलावले कुणास ठाऊ। तिला तेव्हा प्रथम पाहिल्यावर मात्र मनात आले, ताईला काय मिळालं असेल या चंद्राला त्या पौर्णिमेपासून दूर ठेवून, ते तिच्या अंतर्मनालाच ठाऊ। कधी ना कधी आमची भेट ही होणारच होती। सागराने कितीही नाही म्हटले तरी भरतीच्या वेळी त्याला किनाऱ्याशी सलगीही करावीच लागते, आणि सूर्याने कितीही नाक मुरडले तरी त्याला मावळतीच्या क्षणी त्या क्षितिजाला चुंबावे लागतेच की नाही। पण मी ना सागर होतो ना सूर्य, मी पडलो चंदू। हो, चंदूच। आता आईबाबांनी कशावरून माझे नाव चंदू ठेवले होते हे मला एक न उलगडलेलं कोडच आहे जणू। नमस्कार आणि राम राम। मी आपला होस्ट संग्राम, संग्रामचा कट्टा, या आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या कथेसोबत, जिचं नाव आहे कोजागिरी, पौर्णिमा आणि चंद्र। तर अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब किंवा फॉलो नसेल केलं तर मी आपल्याला विनंती करतो की आपलं चॅनल लवकरात लवकर फॉलो किंवा सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन कथा मला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत होईल। तर कसलाही वेळ न दवडता मी तुम्हाला थेट कथेकडे पुन्हा एकदा घेऊन जातो, स्टे ट्यून्ड। तसंही या जमान्यात ना चंदू नावाचा कोणी क्रिकेटर ना कोणी नट असल्याचे माझ्या ऐकवात आहे, पण कधीकधी बाबांच्या त्या उजाड पडलेल्या डोक्याकडे पाहून मला वाटते की आपल्या चंद्रासारख्या टकलावरून प्रेरित होऊन तर त्यांनी माझं नाव छे हे कसं शक्य आहे। बाबांच्या त्या घनदाट जंगलाचे वाळवंटात रूपांतर होतानाचा जिता जागता पुरावाच मी होतो। चांगल्या 2 वेण्या बांधता येतील असे केस होते माझ्या बाबांचे पूर्वी। फोटो आहेत ना अजून आमच्याकडे, त्या ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातले। ते काही का असेना, सांगायचा मुद्दा एवढाच होता की पौर्णिमा मला आवडली होती आणि मी तिच्या अक्षरशः प्रेमात पडलो होतो। पडलो काय, अखंड बुडालो होतो असं जरी कुणी म्हटलं असता तरी मी त्यावर आक्षेप घेतला नसता। उन्हाळ्याच्या दिवसात अचानक उठणाऱ्या त्या भवऱ्यांवरती अलगत लहरणाऱ्या त्या वैरणीच्या वाळलेल्या पाल्यासारखा होतो मी। भवरा नेईल तिकडे जात होतो विना तक्रार, अगदी अलगतपणे। पण असं पलंगावर पडून हे कसं शक्य होईल? ती काही स्वर्गातली अप्सरा नव्हती अचानक माझ्यासमोर प्रकट व्हायला, आणि तिला अप्सरेची उपमा देऊन मला पौर्णिमेचा अपमानही करायचा नव्हता। हो ना, इतकी सालस आणि सुंदर होती ती। काहीतरी करायला हवेच असा मनाशी पक्का निर्धार करून मी पलंगातून उठलो आणि ताईच्या खोलीत आलो तडक। ताई आपला मोबाईल पुढ्यात धरून कुणाशी तरी चॅटिंग करण्यात गुंतली होती। कुणाशी करणार, कुणीतरी असेल BF वगैरे। बघा, आमची शूर्पणखा इथे निवांत आपल्या BFशी चॅट करत बसले, आपल्या भावाचं हिला तर काही पडलेलंच नाही मुळी। मी म्हटलो,
चंद्या, अरे मी शूर्पणखा तर तू तिचा भाऊ रावणच झाला की रे माकडा, आणि मला काही BF वगैरे नाही आहे। हां,
ती मानेला लटके झटके देत बोलली, अगं तायडे, रावण कशाला म्हणतेस?
का रे, रावण नाही म्हणू तर काय म्हणू मग?
तसं नव्हे, काल परवाच दसऱ्याला दहन केलं ना त्याचं, आणि नवरात्रीला तर मी तिच्यासोबत दांडिया। मी माझ्या विश्वातच हरवत म्हणालो। हे असं व्हायला लागले मला तेव्हापासून। जायचं असतं JM रोडला आणि पोहोचतो FC रोडला।
चंद्या, अरे कुठल्या कुठे पोहोचलास तू, आणि कोण रे ती ज्याच्याबद्दल तू आता बोललास?
तिने मला विचारलं। मी मग तिच्याजवळ बसत म्हणालो, ताई अगं, पण तिचं लक्ष कुठे होतं माझ्या बोलण्याकडे? पुन्हा मोबाईलमध्ये तोंड घातले ना तिने। जा यार, मला नाही काही सांगायचं तुला, रागाने मी मग तिथून उठून जाऊ लागताच तिने मोबाईल बाजूला ठेवून दिला आणि म्हणाले,
अरे सॉरी 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 प्लीज सॉरी, बोल ना बोल ना, तुला काय सांगायचंय ते सांग।
जा यार, तू लक्ष नाही देत आहे माझ्याकडं।
नाही नाही आता प्लीज प्लीज ना सांग ना, सॉरी म्हणाले ना चंद्या, प्लीज ना सांग ना।
ताई अगं मी प्रेमात पडलोय।
प्रेमात? प्रेमात? आणि तू? आणि कोण आहे ती दुर्दैवी मुलगी?
मी मग धाडसच करून म्हणालो, पौर्णिमा आहे तुझी मैत्रीण। ती लगेच मांडीवरील उशी मला मारत म्हणाली,
अरे चंद्या तू तर यार बहिणीचीच मैत्रीण पटवली म्हणायचीस की?
अगं पटवली काही नाही, मी माझं सांगतोय, तिचं मला अजून काही माहिती नाही। म्हणजे दांडिया खेळताना मला, बरं का, मला असं वाटत होतं की ती ही ताई कपाळावर आट्या पाडून आणि डोळे बटाड्यागत मोठे करून माझ्याकडे पाहत होती। मघाशी शूरपणाखा वाटणारी माझी ताई मला अचानक चंडिकेचं रूपच वाटू लागली। माझी आणि तिची भेट देना करून एकदा प्लीज ना, मी तिला म्हटलं।
भेट देऊ शकते मी करून, पण चंद्या यार तिचा नकारच असेल। अरे
ती मला खिजवण्याच्या हेतूने म्हणाली, कायडे अगं कसली बहीण आहेस तू, भाऊबीज जवळ आहे हे विसरू नकोस म्हणजे झालं।
त्याआधी अभ्यंग स्नान पण आहे हेही विसरू नकोस भावा।
तिने क्षणातच माझा चेकन मेट केला होता। मी तिला माझे हात छातीशी धरून विनंती केली, प्लीज ना उद्या कोजागिरी आहे तर तिला बोलव ना आपल्या घरी रात्रीला, आपण सगळे साजरी करू, कशी वाटते माझी आयडिया?
तुझ्या आई
तायडे
आयडियाची कल्पना काही वाईट नाही, पण यार तिचा नकारच असेल। अरे
मी मग एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकला तेव्हा ती गप्प झाली आणि पुन्हा मोबाईल घेऊन त्यात मग्न झाली। ताई तू पण नकोस जास्त थकू त्याला, टाक हो म्हणून, एखाद्याला किती फ्रेंड झोन करायचं ते।
चंद्या जाणार आहे आता तू, मी करते म्हटलंय ना तुला काहीतरी की सांगू आई बाबांना।
हे काय, मी निघालोच आहे, मला थोडी मुक्काम करायचं आहे तुझ्या खोलीत, असे म्हणत मी तिथून बाहेर जाऊ लागलो।
आणि मी त्याच्याशी काही चॅट करत नाहीये, मी तर
डोंट से इट्स पौर्णिमा, मी असं म्हणताच ती हसू लागली। मग मी बघू बघू म्हणत तिच्याकडे धावलो, पण तिच्या त्या शब्दाने माझी वाट चढवून धरली।
दाखवते पण एका अटीवर, हां उद्याची तुमची कोजागिरी डेट विसरायची मग।
गुड नाईट तायडे म्हणत मी माघारी वळलो व माझ्या खोली जाऊन पलंगावर पडलो आणि वर फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत नवरात्रीतील तिच्या आणि माझ्या दांडिया लीला आठवू लागलो। म्युझिक सिस्टीमच्या प्रत्येक बीटवर तिचा तो ठेका धरणं, माझ्या टिपरीवर तिने तिची टिपरी तेवढ्याच सहजतेनं मारणं आणि खळखळणाऱ्या हास्यासह माझ्यासोबत फेर धरणं, त्या फेरासोबतच तिच्या त्या लाल घागऱ्याचे सर्रकन तिच्यासोबत फिरणं, तोच तिच्या तोंडावर आडवी येणारी बट हातातील टिपरीनेच तिने मागे सारणं, नाचता नाचता मग आमची नजरानजर होणं आणि एकमेकांत हरवून गेल्यावर मात्र भानावर येत एकमेकांपासून नजरही चोरणं, आहा काय सुखद अनुभव होता तो। तो पुन्हा पुन्हा आठवत मी कधी झोपी गेलो समजलेच नाही। प्रेमाची चाहूलच इतकी सुखद असेल तर प्रत्यक्षात प्रेम आणि त्याचा अनुभव किती आनंददायी असेल। दुसऱ्या दिवशी मी ताईला वरचेवर सारखे विचारत राहिलो की पौर्णिमा आज रात्री कोजागिरीला नक्की येणार आहे की नाही म्हणून, पण ती पडली माझी ताई, सांगेल तर शपथ। रात्री आमच्या गच्चीवरल्या पेटत्या चुलीवर कोजागिरीचे दूध तापत होते। कोजागिरीच्या पौर्णिमेचा चंद्र चांगलाच वर आला होता आता आणि इथे आईबाबा ताई मी आणि पौर्णिमा गच्चीवर मस्तपैकी गाण्यांच्या भेंड्या खेळत बसलो होतो। आभाळात चंद्र आणि पौर्णिमा आज एकत्र होते आणि इथे खाली मी आणि पौर्णिमा, ती माझ्या अगदी समोरच बसली होती। चंद्राचा तो शीतल प्रकाश तिचे रूप अजूनच खुलवत होता आणि मी आईबाबा आणि ताईची नजर चुकवत तिचे ते रूपडे निहाळीत होतो चोरूनच। तसे पाहता ताईच्या नजरेतून काही सुटण्यासारखे नव्हतेच मुळी, ती आपल्या भुवयांनी मला सतत इशारे करीतच होती आणि माझी मज्जा घेत होती। कधी कधी वाटते बायकांना देवाने काय काय देऊन ठेवले, नाही म्हणजे त्यांना जरी बोलायला तोंड नसते ना दिले देवाने, तरी त्यांची कसलीच अडचण झाली नसती, इतके त्यांचे डोळे बोलके असतात। मग ती आई असो, ताई असो किंवा समोर बसलेली अगदी पौर्णिमा असो.
आज पौर्णिमेचा चंद्र किती छान दिसतोय ना ग पौर्णिमा.
मला चिडवायची एक ही संधी सोडेल ती माझी ताई कसली, तिने तिला असे विचारताच मी तर आज वाचला. आणि पौर्णिमेने तर लाजतच मान खाली घातली. बरं, प्रेम मला झालं होतं आणि लाजत मात्र ती का होती हे मला कळण्याच्या पलीकडचं होतं. काही इकडल्या काही तिकडल्या गप्पा करत चंद्र डोक्यावर आलेला कळला देखील नाही. आम्ही दुधाचे पातेले खाली उतरवले आणि ग्लासांत दूध ओतून कोजागिरीच्या चंद्राचे प्रतिबिंब त्यात पाहू लागलो. मी मात्र त्यात त्या चंद्राला आणि पौर्णिमेला देखील पाहून घेतले.
बरं मुलांनो, आम्ही आता जातो झोपायला. तुम्ही करा एन्जॉय, हां, मस्तपैकी. ठीक आहे, बाय बाय.
असे म्हणून आईबाबा खाली निघून गेले. आई मात्र जाताना पौर्णिमेच्या तोंडावरून हात फिरवायला विसरली नाही. हा हा हा, काय उत्तम जोडी शोभत होती सासूसुनेची. मग थोडा वेळ आम्ही तिघे गप्पा मारीत बसलो. पण आपण एक मदत मागतो आणि त्यात अजूनच भरीव मदत जी करते ती असते आपली ताई. खाली ठेवलेला मोबाईल घेऊन येते म्हणून गेलेली ती आता अर्धा तास होत आला तरी अजून काही परत आली नव्हती. हां, मात्र जाताना तिने डोळा काय तो मारला होता तेवढंच. आता तो तिने मला मारला होता की पौर्णिमेला कुणास ठाऊक. त्या मोकळ्या गच्चीवर मी आणि पौर्णिमा दोघेच होतो. दोघांनाही थोडंसं संकोच लागतच होत होतं आणि त्यातच आमची नजरानजरही होत होती. कधी चोरून कधी लाजून तर कधी मुद्दामूनच. शेवटी 10 मजनूंचे बळ हृदी एकवटत मी दुधाने भरलेल्या ग्लासासकट तिच्या अगदी जवळच गेलो. आता नाही तर कधीच नाही हे ब्रीदवाक्य मनात घोळत मी तो ग्लास तिच्या समोर धरला. मला माझ्या हृदयाची धडधड स्पष्टपणे ऐकू येत होती, म्हणजे तिलाही येतच असणार. पण मला असं का वाटत होतं की एक सोडून दोन दोन हृदये धडधडत होती असं. तिने माझ्या हातावर तिचा तो नाजूक हात अलगत टेकवला आणि तो ग्लास आपल्या ओठांकडे नेत तिने दुधाचा एक घोट घेतलाच. मात्र तिच्या त्या कोमल हाताच्या स्पर्शाने मी पुरता वितळून गेलो होतो. तिने तो हात तसाच ठेवत ग्लास माझ्या तोंडाकडे आणला आणि स्मितहास्य करत तिने डोळ्यांनीच मला पिण्याचा इशारा केला. मीही मग घटाघट पिऊन तो पूर्णरित्याच करून टाकला एकदाचा. माझ्यावरच्या ओठांवर दुधामुळे उमटलेल्या त्या कृत्रिम सफेद मिशा पाहून तिला खळखळून हसू आले. मीही हसू लागलो. मग हसता हसता आमची नजर कधी एकमेकात गुंतली हे त्या चंद्राला देखील माहीत पडले नाही. तो तसाच वरून आपल्या शुभ्र प्रकाशाने आम्हा दोघांना नाहू घालीत होता. आम्ही आता एकमेकांच्या अगदी समोरासमोर खेटून उभे होतो. मी माझी ती सफेद मिशी पुसण्यासाठी माझा हात तिथे नेला तोच तिने तो अलगद सावकाशपणे बाजूला सारून दिला आणि माझ्या मानेच्या मागे हात नेत तिने माझी मान अगदी घट्ट पकडून ठेवली. तिने आपल्या टाचा उंचावीत आपल्या नाजूक ओठांनी माझ्या ओठांवरची ती मिशी अलगद पुसून देखील टाकली. तिच्या त्या ओठांच्या स्निग्ध आणि रसभरीत स्पर्शाने माझ्या रोमा रोमांतून जणू मदनच धुमाकूळ घालीत होता. कधी आमचे ओठ एकमेकांत विलीन झाले हे लक्षात पण आले नाही. हातातील ग्लास केव्हाच कळून पडला होता. त्याच्या आवाजाने मात्र थोडे विचलित झाल्यासारखे झाले मला.
चंद्या, अरे ये चंद्या, चंद्या, अरे मूर्खा.
ताई दुरूनच हाका मारते याची जाणीव माझ्या कानांना झाली. पण तो भासच असावा म्हणून मी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि पौर्णिमेवर माझे लक्ष केंद्रित करायचे ठरवले.
अरे चंद्या, बहिराबिरा झालायस काय रे तू? कधीची बेल वाजते? आणि
पुन्हा ताईची हाक आली. बेल गच्चीवर? मी ताडकन जागा झालो तर बिछाण्यावर होतो माझ्या. हा
अरे जा ना रे, कधीची बेल वाजते ती? जा ना उघड दरवाजा, आम्ही आज स्वयंपाक करीत आहे ना रे.
ती पुन्हा ओरडली. त्या तिचा काही दोष नव्हताच मुळे. काय आहे ना, आम्ही पडलो पुणेकर. दुपारी 1 ते 4 आमची झोपायची वेळ, पण आज संध्याकाळचे 7 वाजले तरी मी बिछाण्यावरच पडून होतो पौर्णिमेच्या स्वप्नात. हां जाताय जाताय, उगाच सांबरासारखं नकोस ओरडू, असे म्हणत मी उठलो आणि स्वप्नातले ते चुंबन आठवत आनंदाने दरवाजाकडे जात बारीक आवाजात फुटफुटू लागलो.
आय किस्ड यू पौर्णिमा, आय किस्ड यू.
मी एकदम दरवाजा उघडला आणि समोर पौर्णिमेला पाहताच माझ्या तोंडून तेच शब्द पुन्हा, पण जरा मोठ्यानेच बाहेर पडले.
आय किस्ड यू पौर्णिमा, आय किस्ड यू.
सॉरी.
तिने डोळ्यांवर आलेली बट हाताने कानामागे नेत लाजल्यागतच विचारलं. समाप्त. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. अजून मी परत विनंती करतो की अजून आपण आपलं चॅनल सबस्क्राईब किंवा फॉलो नसेल केलं तर लवकरात लवकर मला फॉलो करा. आणि हो, ही जर कथा आपल्याला वेबसाईटवरती जाऊन वाचायची असेल तर टाईप करा www.lekhnisangram.com/kojagiripournima आणि चंद्र. ही कथा आणखी काही प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ऐकण्यासाठी उपलब्ध आहे, जसे की स्पॉटीफाय, ॲपल म्युझिक, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट आणि अँकर FM. तर आपण तिथेही संग्रामचा कट्टा या नावाने मला सर्च करा आणि तिथेही फॉलो करा. लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या कथेसोबत. तोपर्यंत मी संग्राम घेतो आपला राम राम.
अयो संग्राम आला.